अरदास हरि पे ओम त्रैलोक्य पूजिते देवे कमले विष्णु वल्लभे मंगलाम शोभनाम शुद्धाम निष्कलाम परमाम कलाम विश्वेश्वरे विश्वम विकाम सन्नाम सुमदनाम करुणानिजान्तराम सुधा
Natürlich musst du deiner Eingebung folgen und mit ganzem Herzen der Arbeit nachgehen, die du deinem Gefühl nach tun musst. Selbstverständlich musst du das, was auch immer du wählst, beständig und unbeirrbar tun, wenn du zu einem Ergebnis gelangen willst. Die Mutter.